chinimandi.com podcast. ऊस सर्वेक्षणाची मुदत वाढली, 10 जुलै पर्यंत होणार सर्वे. पावसामुळे साखर कारखाना क्षेत्रातील ऊस सर्वेचे लक्ष अजून पूर्ण होऊ शकलेले नाही, तर सर्वेची निर्धारित तारीख 30 जूनही आता संपली आहे. हे प्रकरण गंभीरपणे घेऊन विभागाने सर्वेची मुदत वाढवून 10 जुलै पर्यंत केली आहे. आता विभाग ऊस सर्वेचे काम युद्ध पातळीवर केले जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी अजून सर्वे केलेला नाही, त्यांचा ऊस चालू गाळप हंगामात गाळप केला जाणार नाही. शेतकरी सर्वेच्या 2020-21 गाळप हंगामासाठी ऊस आयुक्तांनी ऊस क्षेत्रफळाचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. या पालनामध्ये सर्वे केला जात होता, जो 30 जून पर्यंत संपणार होता. पावसाळ्यामुळे सर्व कार्य आतापर्यंत पूर्ण केले जाऊ शकलेले नाही. जिल्हा ऊस अधिकारी अशरफी लाल म्हणाले, सर्वे त्याच व्यक्तीच्या नावे केला जाईल जे नाव महसुली अभिलेखांमध्ये नोंदले जाईल. सर्व शेतकऱ्यांनी घोषणापत्र भरणे अनिवार्य आहे. जो शेतकरी घोषणापत्र भरणार नाही, त्याचा ऊस चालू गाळप हंगामात गाळप केला जाणार नाही. ते म्हणाले, शेतकऱ्यांनी सर्वे टीमला सहकार्य करून आपल्या ऊसाचा खरा सर्वे नोंद करावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या सर्वे आकड्यात कोणतीही त्रुटी होऊ नये.